हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौच मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मे ष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च बहुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐमिडादे बहुर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्थामदानिशगं सिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर् मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमती देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो नु मदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
परमप्रला सांगणार आहेत। सर्व साधकांना नम्र विनंती आहे, त्यांनी जास्तीत जास्त पुढच्या बाजूला सरकून घ्यायचं आहे। पुरुषवर्गाने पांडुरंगाच्या मंदिराच्या बाजूला देखील सरकून घ्यायचं आहे आणि भगिनी वर्गाने जास्तीत जास्त ऑडिओ व्हिडिओ रूमच्या बाजूला सरकून घ्यायचं आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज शनिवार दिनांक 25 जुलै 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील मनन शीर रुकापाशी अखंड देव अहर्निशी पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही या ओळीवरील सद्भक्त श्री अशोक जोगळेकर यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात। लोकेस्मिन द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम। दोन प्रकारच्या निष्ठा सांगितल्या आहेत। एक आहे कर्मयोग, लोकमान्य टक किंवा ज्ञान प्रबोधनेची श्री पेंसे त्यांची कर्मयोगी म्हणून उदाहरणे सांगता येते। दुसरी निष्ठा सांगितली ती ज्ञान योगाची, लाखामध्ये कोणी एक पाहे आत्मा ना आत्मविवेक, दोन्ही उत्तमच आहेत, आपल्याला कोणती पेलते ती पाहावे। कर्म उपासनेचे अधिकारी अनेक आहेत, पापण्याची हालचाल डोळ्याची हालचाल म्हणजे उघडदाब, हे सुद्धा कर्म आहे. कर्म करताना आपला रस आनंद घालवतात. तो रस आनंद कुठे जातो आणि कसा? तर मी माझे मला, यामुळे तो रस आनंद निघून जातो, नाहीसा होतो. मी माझे चाकून कर्म केले की आनंद टिकतो आणि तो आपल्या चेहऱ्यावर दिसतोच. 60 वर्षे वय, 60 वर्षाचे जीवन कसे तेजपुंज दिसले पाहिजे. कर्म नीट व जपून करायला पाहिजे. भगवंतांनी सांगितले तसे, सहजम कर्म कौंतेय सर्वशम अपि न त्यजेत. आपण सर्व मिळून येथे एकच कार्य करतो आहोत, परमेश्वराचं स्वरूपाचं अनुसंधान असेल तर कर्म नीट होते. कर्म नीट कसे करावे हे गीता सांगते. ते कर्म मी माझे सोडून फलाशा राहीत परमेश्वरार्पण करून करावे. कर्माने चित्तशुद्धीद्वारा मोक्ष मिळतो. गीता ज्ञानच सांगते. ते ज्ञान लाखातून एखादा तात्काळ आत्मसात करतो. त्याप्रमाणे गीता कर्मही सांगते. चित्तशुद्धीसाठी मी माझे टाकून देऊन फलाशा राहीत करायचे. आहे तितके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. आपल्याला उद्वेग जो होतो तो मी माझे म्हटल्यामुळे. पंत महाराज म्हणतात, नाही कोणाचा मी माझे नच कोणी नाही मोन मोह मनी मोहच नाही पत्नी माझी कोणी नाही किंवा पती माझा कोणी नाही. समर्थ म्हणतात, कैची माता कैचा पिता कैची बहीण कैचा राता कैची सुरुदे कैची वनिता पुत्र कर्ताधिक ही तू जा. पण व्यक्ती म्हणून दाबणं अतिशय प्रतिभा. 1973 या दिवसामुळे आपल्याला आपले सद्गुरु लाभले. हृदया हृदय एक झाले या हृदयीचे ते हृदयी घातले. उत्तम अनुयायी असल्याशिवाय कुणी नेता होऊ शकत नाही. तसेच सत्शिष्याशिवाय सद्गुरुपद नाही. हे स्वरूपानंदांचे भाग्य आहे. यानंतर स्वामींचे आशीर्वचन. ते बोलतात, आज खरोखर आनंदाचा दिवस. नाथ संप्रदाय पुढे चालू झाला. ही 13वी शाखा श्री ज्ञानेश्वरापासून पिढीजात श्रीमंतीचा हा नाथ संप्रदाय शक्ती संक्रमण करून उद्धाराचा मार्ग खुला करणारा संप्रदाय. स्वामीजींनी मधुर सुखीला तो हा आजचा दिवस. परमार्थ आणि संसार एक रूप करायला इतरांना शिकवा असे म्हणून त्यांच्यापर्यंत चालत आलेली शिवशक्ती त्यांनी माझ्या पाठीशी उभी केली. त्या संतांच्या पायी हा माझा विश्वास. त्यांच्या आशीर्वादाने आपण हे स्वतंत्र समाज निर्माण करतो. ज्ञानोबांनी सांगितलेले स्वामीजींनी अनुसरलेले हरिमुखे म्हणा हेच सांगायचे पुन्हा पुन्हा. एवढे बोलून स्वामी चरणी नतमस्तक होत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 1992 माया अपासने नवीन संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्य पाठातील सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे सद्भक्त श्री विजयराव खांडेकर या ओळीवरील निरूपण करताना म्हणतायत समर्थ प्रयत्नवादावर भर देत आहे भगवंताचं अधिष्ठान लाभलेलं कर्म दिव्य कर्म होऊन जाते त्या निरूपणानंतर सद्भक्त सौभाग्यवती विलासाई सांबे एक अभंग म्हणतायत तेई रखुमाईचा वरा हात देई या पामरा बुडालो मी भव सागरी धाव साव गा लवकरी त्यानंतर स्वामीजी बोलतायत मीराबाई असेच जात असत असा भाव असला म्हणजे परमात्माच उपाय अशा भक्तिभावानेच तो प्राप्त होतो भक्ती दोन प्रकारची एक तरा दुसरी गौणी तरा भक्ती म्हणजे सोहमबोध प्राप्ती तोच मी आहे या बोधात वागणे एकदा पूर्ण झाला तरी देखील भक्तीने परमेश्वराला आळवणे सुरित नाही आणि गौणी भक्ती म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वर प्राप्ती पूर्वी केलेली भक्ती त्या भक्तीमुळे हळूहळू सद्गुरु कृपा होते नंतर तो भक्त परमेश्वराशी एकरूप होऊन जातो मग त्याचे सहज बोलणे हेही हितोपदेश होऊन जाते पण आधी दासोहम मग सोहम त्यासाठी प्रथम चांगला माणूस व्हायला पाहिजे आपला आपण अंतर्ज्ञानी शोध घ्यायला पाहिजे गीता ज्ञानशीचा अभ्यास सातत्याने करायला पाहिजे मी कोणी आहे असा अहंकार टाकून दिला पाहिजे प्रत्येक क्षण न क्षण परमार्थासाठी वेचला पाहिजे हे सर्व संत आपल्या पाठीशी उभे आहेत असा भाव सतत ठेवावा मग तो सुदिन उगवतो याजसाठी केला होता आजचा हाच शेवटचा दिस गोड व्हावा जसा तुकोबांचा झाला तुका म्हणे घरी आणले वैकुंठ वसविली श्रेष्ठ वैष्णवांची तेवढे बोलून हरिहरी म्हणत स्वामीजींनी समारोप केला पुढील केंद्र शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 1992 माया अपार्टमेंट नवीन संध्याकाळचे केंद्र आज आपल्याकडे हरिभक्त परायण श्री श्याम मुरारी निजामपूरकर आलेले आहेत आणि ते एक छोटेसे प्रवचन करणार आहेत असे स्वामीजीने निवेदन केले आणि हरिभक्ती परायण ते निजामपूरकर भुवानी पांडुरंग हरी वासुदेव हरी असा नामघोष करीत प्रवचन सुरू केले ते म्हणतायत या स्थानाच्या परंपरेला अनुसरून थोडक्या वेळात म्हणजे मला नेमून दिलेल्या वेळेत बोलणार आहे अशा प्रस्तावनेनंतर ते सुरू करतायत अर्जुनाचा भगवंतांना प्रश्न आहे आता केन प्रयुक्त वयम पापम चरत पुरुषः इच्छा नसतानाही जीवाकडून पाप कशी घडतात कोण कवितो यावर भगवंत म्हणतात जीवाच्या पाप पुण्याशी माझा काहीही संबंध नाही ना दत्त कश्चित पापम मी गुणातीत आहे मी अलिप्त आहे परंतु ही संपूर्ण सृष्टी त्रिगुणात्मक आहे कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा या विकारातून पाप घडली जातात हे भजन मार्गीचे मांग आहेत असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रावण इंद्र वाराकोळी इत्यादीची उदाहरणं सांगितली या सर्व उपाय म्हणून काम क्रोध जिरवावे रजोगुण तमोगुण निरवावे नामस्मरणाने ते नाहीसे होतात पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी हा नाम घोष सर्वांच्याकडून करून घेऊन वेळेत प्रवचन संपवले त्यानंतर स्वामीजी बोलतायत बोलण्यासारखं काही भुवानी छोडत नाही नामाचे फार महत्व आहे नामे पाषाण करती नामे पावती उत्तम गती प्राणी मात्र सोहमचे हरी दासोहम हा बोध व्हायला पाहिजे नाम घेता घेता हा बोध होतो राम नामी रंगे मन कैकी धूक कैकी कहान राम राम म्हणता रामच व्हायचं तो राम म्हणजे आत्माराम तो माझ्या अंतर्यामी आहे असा बोध झाला की नामस्मरण पूर्ण झालं असं नामस्मरणाचं महत्व सांगत असताना एकदा मला आपल्या आत्माराम प्रभूंनी आपल्याकडे येणारे साधक त्यांनी विचारलं, मी कोणत्या देवाचं नाव घेऊ? मी म्हटलं, तुझेच नाव घे, आत्माराम तुझे नाव आहे, तेच सोहम असे मी त्यांना सांगितलं. सोहम मध्ये सर्वच देव आणि दिवेचा सोहम म्हणजे तोच मी प्रत्येक कर्माच्या आधी मध्ये आणि अंती नाम घ्यावे, मग पूर्वन्नपी न नित्यते असे होऊन जाते. असो, आजचे प्रवचनकार श्याम मुरारी हे पिढीजात कीर्तनकार व प्रवचनकार आहेत. कीर्तन प्रवचन करणे हेच त्यांचे जीवन आहे, पण ते त्यांची उपजीविकेचे साधन नाही. ते रिझर्व्ह बँकेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहेत. पांडुरंग हरी, वासुदेव हरी हेच त्यांचे आता जीवन झालेले आहे. त्यांचा मंडळात असे आपण सत्कार करूया. एवढे भरून सत्कारानंतर केंद्र संपले हरी ओम तत्व.
नाचत गुरु भजनी आम्ही, नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी आम्ही, जाऊ निरंजनी. नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी. सहजची आलो सहजची जातो, सहजची आलो सहजची जातो, राहुनी जनी बिजनी, राहुनी जनी बिजनी आम्ही, जाऊनी रंजनी. नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊनी रंजनी. नाही कुणाचा मी, नाही कुणाचा मी, नाही कुणाचा मी, माझे न कोणी. नाही कुणाचा मी, माझे न कोणी, नाही मोहमनी, नाही मोहमनी आम्ही, जाऊ निरंजनी. नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी. अवधूत कृपे समरस धालो, अवधूत कृपे समरस धालो, अवधूत कृपे समरस धालो, दत्त निरंजनी आम्ही, दत्त निरंजनी आम्ही, जाऊ निरंजनी. नाचत गुरु भजनी आम्ही, जाऊ निरंजनी. जाऊ निरंजनी, जाऊ निरंजनी. अमेरिकेतलं एक साधक आहे शैलेश सोनी, त्याचा प्रश्न आहे. परमपूजनीय स्वामींना माझा शिष्याश्रम नमस्कार. वरचेवर स्वामींची खूप आठवण येत असते. खूपदा वाटते की प्लेन पकडून सतत पुण्याला यावे आणि माया अपार्टमेंट मध्ये त्या पलंगाच्या जवळ जावे आणि मग स्वामींनी आपल्याला ओढून जवळ घ्यावं आणि विचारावं, आनंदात आहेस ना, साधना करतोस ना. प्रत्येक वेळी 7 डिसेंबर अनुग्रहाचा दिवस जवळ येत चालला की मनाची खूप धालमेल असते. आपल्याकडे एक प्रश्न आहे, त्यावर बरेच दिवस चिंतन करत आहे, पण ते योग्य मार्गाने होत आहे ना यासाठी आपल्याला प्रश्न विचारून थोडा त्रास देत आहे. तसेच मी स्वतः काही प्रयोग केले करेन ते आपल्याकडे सांगत आहे. प्रश्न: अर्थ जिज्ञासू अर्थार्थी यांच्यासाठी भगवंत रिएक्टिव्ह असल्यासारखे वाटतात. उदाहरणार्थ द्रौपदी, सुदामा. पण ज्ञानी भक्तांच्या बाबतीत प्रोएक्टिव्ह असल्यासारखे वाटतात. अशी उदाहरणे खूप आहेत. भक्तीचे कोणते सूक्ष्म वर्म यातून साधकाने घ्यावे असे विचारलेलं आहे. कृती ही पहिली गोष्ट. कृती केल्यावर त्याला प्रत्युत्तर म्हणून कृती, याला रिएक्शन, रिएक्टिव्ह असं म्हणतात. ऍक्टिव्ह रिएक्टिव्ह म्हणजे कृती केल्यानंतर मग कृती घडणं समोरच्या व्यक्तीकडून अथवा परमेश्वराकडून. तसं अर्थ जिज्ञासू अर्थार्थी यांच्या बाबत भगवंत रिएक्टिव्ह वाटतात, म्हणजे भक्तांनी काही ऍक्टिव्हनेस दाखवला तर ते रिएक्टिव्ह म्हणून त्याला प्रतिसाद देतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. जसं द्रौपदीने हका मारल्यावर मग भगवंतांनी प्रतिसाद दिला. सुदामा भगवंतांना भेटायला गेला, काही मागायला गेला, भगवंतांनी प्रतिसाद दिला. अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी यांच्यासाठी भगवंत रिएक्टिव्ह वाटतात. ज्ञानी भक्तांच्या बाबतीत ते प्रोएक्टिव्ह असल्यासारखे वाटतात. म्हणजे ज्ञानी भक्त उगाच असताना, काहीही करत नसताना, त्यांनी काहीही केलेलं नसलं अथवा कोणतीही ऍक्टिव्ह कृती केलेली नसताना आपणहून भगवंत काही कृती करतात. प्रोएक्टिव्हली भगवंत ज्ञानी भक्ताच्या बाबत काही करतात आणि त्यांनी असं म्हटलंय अशी उदाहरणे खूप आहेत. अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी अर्थात भगवंताकरता तळमळणारा, भगवत प्राप्ती जर झाली नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे असं मानणारा, भगवंतासाठी रडणारा, अश्रू ढाळणारा, भगवंतासाठी जागणारा, भगवंतासाठी वेड्यासारखा फिरणारा, तो अर्थ. भगवत कृपा झाली नाही तर जीवन असह्य आहे असं समजणारा, तो अर्थ. या अर्थतेच्या बरोबरच भगवंत कसा असेल अशी एक जिज्ञासा निर्माण होणे, आणि परमात्मा जो आणि जसा असेल, तो सगुण असेल, तो निर्गुण असेल, सगुण असेल तर काय गुणांनी युक्त, निर्गुण असेल तर कसा, त्याला जिज्ञासा फार असते. आणि जितकी आर्तता असते त्याच प्रमाणात जिज्ञासा असते. आर्ततेचं रूपांतरच जिज्ञासेमध्ये होत. कधी कधी जिज्ञासा अर्थते नंतर निर्माण झाल्यानंतर साधकाला असं वाटतं की काय मला झालंय कोण जाणे, आता डोळ्यातून फारसं पाणी येत नाही, आता मी तितकं विभल होत नाही. पण पूर्वी जी आर्तता होती तर तिथंच रूपांतर आता जिज्ञासेमध्ये झालेलं असतं, आणि ती रूपांतरित झालेली अशी खटपटच असते. आर्तता ही जशी खटपट आहे तसं जिज्ञासा ही देखील खटपट आहे. जिज्ञासू जो आहे तो हळूहळू शास्त्रांचे अर्थ, संत वचनांचे अर्थ, सद्गुरु वचन याच्या अर्थाशी समरस होण्याचा प्रयत्न करतो. अर्थतेच्या पातळीवर जी खटपट आहे त्याच पातळीवरून हे अर्थार्थी प्रयत्न देखील चालू असतात. अर्थ कुठे भगवंत म्हणून ताहो फोडेल तर अर्थार्थी असेल तर त्याच्या असं लक्षात येईल की हा खांबात देखील आहे, आकाशात देखील आहे, त्याच तीव्रतेने. मात्र ज्या तीव्रतेने अर्थता होती त्याच तीव्रतेने तो अर्थामध्ये प्रवेश करणारा होतो. नांत प्रज्ञम न बहिप्रज्ञम न भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम याच्या अर्थामध्ये तो प्रवेश करतो. तो आत जाणला जात नाही, कसा जाणला जात नाही हे तो अर्थाने समजून घेतो. एकात्म प्रत्यय सारम अद्वैतम शांतम शिवम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेय. जो अर्थार्थी असतो तो असा प्रयत्न करत करत आत्मा होऊन राहतो त्याच तडफडीने, त्याच तळमळी. पण आता तळमळीची जागा ही नेमक्या प्रयत्नांनी घेतलेली असते आणि अर्थाशी तो समरस झालेला असतो. अर्थाशी समरस होण्याचा तो प्रयत्न करत असतो. असा जो अर्थ आहे, असा जो जिज्ञासू आहे आणि असा जो अर्थार्थी आहे, या सर्व ठिकाणी प्रयत्न उदंड असतात आणि सारख्या पातळीचे असतात. साधक कधीही शांत झाला, आपले प्रयत्न शिथिल झाले असं होऊ देत नाही, त्याची दशा बदलते. अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी अशा रूपांतरित होत होत तो जेव्हा ज्ञानाला प्राप्त होतो तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने शांत होतो. तो ज्ञानाला प्राप्त होतो याचा अर्थ आपल्या अंतर्यामी अस्तित्व मात्र जाणीवरून शांत स्वरूप असा आत्मा त्याच्याशी तो एकरूपता पावतो. अशी एकरूपता प्राप्त करून त्याला जगतामध्ये देखील तोच आत्मा प्रत्ययाला यायला सुरुवात होते. त्याला ज्ञानी असं म्हणतात. हा ज्ञानी अत्यंत प्रेमळ होऊन जातो. अद्वैत भावामुळं प्रेम ओथंबून थपथपून वाहत असतं जणू त्याच्या अंगोपांगातून, त्याच्या इंद्रियांमधून. सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू जायचे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशी त्याची स्थिती होते. यज ज्ञात्वा मत्तो भवती तृप्तो भवती आत्मा रामो भवती असं नारद महामुनी म्हणतात, तसं त्याचं होऊन जात. या ज्ञानामुळं त्याच्या सर्व कामना नाहीशा होतात. ज्ञानामुळं त्याच्या ठिकाणी असणारा द्वैत भाव नाहीसा झाल्यामुळं तो अद्वेष्टा सर्व भूतानां ज्ञानी भक्त त्याची जी लक्षणं सांगितली तसा होतो. त्याला त्याच्या देहाच्या अंगाने मानाची विशेष अपेक्षा राहत नाही. कोणी आपला मान करावा, कारण मानाची भावना ही देहाची भावना असते, म्हणून तो अमानित्व म्हणून ओळखला जातो. या ज्ञानी स्थितीला कोणी एखादा प्राप्त होतो बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति। फार फार जन्मांनंतर कोणी एखादा आर्त जिज्ञासू अर्थार्थी या प्रवासाने ज्ञानी भक्त होतो, ज्ञानाला प्राप्त होतो। बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणी वळे झाडी, त्याचे डोळे स्वच्छ परमात्मा पाहणारेच राहतात। डोळ्यासमोर भ्रम कोणता नसतो, लौकिकाचा भ्रम डोळ्यात कसा दिसतो कधी तुम्ही कोणाच्या पाहिला? संपत्तीच्या मदानी, सत्तेच्या मदानी, शरीर बळाच्या मदानी भ्रमित झालेला माणूस कधी तुम्ही पाहिलाय? कसा कसा भ्रम डोळ्यात देखील दिसत असतो। आपल्या हुशारीचा भ्रम, मग कसा भ्रम झाल्यासारखा असतो। आपल्या स्वतःला शहाणा समजणारा असा माणूस कसा भ्रमात वागत असतो हे सगळ्यांना समजतं। बाकीच्या सगळ्यांना सूचना देणारा माणूस कोणत्या तरी भ्रमात आहे हे सगळ्यांना जसं समजतं, तसं हा कुठल्याच भ्रमात नाही। आर्त असला तरी तो भ्रमच आहे, वस्तुतः परमात्माच तो असताना तो परमात्म्याला शोधतो आहे। पण हा जो भ्रम आहे हा भ्रम त्याला परमात्म्याकडे घेऊन जातो। संसारातला भ्रम ही अजून एक वेगळी गोष्ट होते। म्हणून आर्तता जिज्ञासू अर्थार्थी ही जी लक्षण आहेत भक्ताची, ती कृती करणारी लक्षणं आहेत। आणि ज्ञानी जशी गंगा सागराला गेल्यानंतर तिचा प्रवास थांबतो, तसं ज्ञानी पुरुषाचं होतं, त्याचा प्रवास थांबतो। ज्ञानी पुरुष देखील आर्त होतो बर का? असं समजू नका की ज्ञानाला प्राप्त झाला म्हणजे तो कधी आता आर्त होणार नाही। ज्ञानाला प्राप्त झाला म्हणून तो कधी जिज्ञासा धरणार नाही, तो अर्थार्थी राहणार नाही, असं समजू नका। सगळ्या संतांच्या बाबत आर्तता दिसते। स्वरूपानंदांचा येई रघुमाईच्या वरा हात देई या पामरा बुडालो मी भवसागरी धाव पाव गा लवकरी नको नको पाहू माझा अंत मी तो अजाण पतित। ही जी आर्तता आहे ही आर्तता स्वरूपानंदांच्या बाबत ते स्वरूपानंद झाल्यानंतर काही काळ थोडा वेळ निर्माण झालेली अशी होती। ज्ञानी पुरुषाची देखील ती श्रीमंती आहे। घनु वाजे घुण घुणा वारा वाहे ऋण झुणा भव तारुकू हा कान्हा वेगी भेटवा का। ज्ञानेश्वर महाराज ही श्रीमंती आहे। ज्ञानी पुरुष आर्त होत नाही असं समजू नका। त्याच्या देहभावाची शरीरभावाची काही झालं तरी ज्ञानाशी एकरूप झाला आणि निर्गुणाशी तदाकार झाला तरी तो देह बाळगून असतो। रामकृष्णांवर ते इतका झटपट परिणाम व्हायचा, मी मध्यंतरी वाचत होतो, कुठल्याही भावाचा परिणाम व्हायचा। त्यांनी एकदा कलकत्त्याहून येताना काही मंडळी बाजूला बसून कोपऱ्यात रस्त्याच्या दारू पिताना पाहिली तर ते झिंगत झिंगत घरी आले। शारदा मातांना म्हणायला लागले, काय मी प्यायलेली वगैरे आहे की काय, माझे झोकांड्या का जात आहेत? त्याच्यावर शारदा माता म्हणाल्या की नाही तसं काही नाही। ते समाधानाने खोलीत गेले, परत आले, ते म्हणाले नाही मी त्या मंडळींना पाहिलं तर मला असं वाटतंय की मी दारू वगैरे तर प्यायलेली नाहीये। तर शारदा माता म्हणाल्या की तुम्ही आणि दारू कशी प्याल? तुम्ही परमेश्वराच्या मदिरेने मत्त झालेले आहात, हा आता बरोबर बोललीस असं म्हणाले आणि परत आपल्या खोलीत जाऊन झोपले. या भावनांचा परिणाम अर्थतेचा परिणाम ज्ञानी पुरुषावर होतो. सद्गुरूंच्या आठवणींनी भगवंतांच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यातून पाणी येत. ज्ञानी अर्थ ज्ञानी जिज्ञासू ज्ञानी अर्थार्थी. पण ज्ञानाचं वैशिष्ट्य म्हणजे जे जाणतली या वरवते काहीची करणे नाही जेथे जाणण्याची तन्मयाचे आणि जयाचे. हे ज्ञानाचं खरं लक्षण ज्ञानाचं खरं सामर्थ्य त्याचं जाणणं म्हणजे त्याच्याशी तन्मय होऊन राहणं. जे जाणतली यासाठी संसार काढून या काठी बुडवून जाई जे पोटी नित्यानंदाच्या असे ते नित्यानंद स्वरूप झालेले असतात. ते फिकीर करत नाहीत की भगवंत आपल्याबाबत प्रोएक्टिव्ह आहे. त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसतं. भगवंत ऍक्टिव्ह आहे की प्रोएक्टिव्ह आहे त्याच्याशी त्यांना काही कर्तव्य नसतं. आपण ठरवतो त्यांच्याबाबत भगवंत प्रोएक्टिव्ह आहे. प्रोएक्टिव्ह याचा अर्थ त्यांना काही हवं असेल तर भगवंत आपण होऊन देतो. तुकाराम महाराज म्हणतात मागण्याची वास पाहे मुखाकडे. भगवंत यांनी काही मागावं म्हणून भक्ताच्या मुखाकडे पाहतो आहे. चिंतिल्या रोकडे मनोगत आणि जर चिंतन केलं तर ते मनोगत पूर्ण होतच. तुकाराम महाराज असं म्हणतात की आम्ही मात्र असे खमके दिलंदर तुका म्हणे जीव भाव देवा काही ठेवोनिया काही न मागत. काही मागण्याची गरज नाही असे आम्ही मात्र असतो. त्यामुळे ज्ञानी भक्ताच्या बाबत प्रोएक्टिव्ह असल्यासारखे वाटतात. हा वाटतात शब्द चांगला आपला. त्याला काही हवंय असं समजून भगवंतच त्याला देतात आणि अशी मात्र खूप उदाहरण अगदी बरोबर आहे. आणि त्यांनी जर संकल्प केला तर अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. घडतच ते घडत नाही असं होऊ शकत नाही. कारण ज्ञानी पुरुष संकल्प करेल तो सुद्धा स्वतःच्या संसाराकरता करत नाही. स्वतःकरता संकल्प करत नाही. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. त्याचा संकल्प असेल तर तो कार्यासाठी असेल. भगवंत प्रोएक्टिव्ह होतील. भगवंत तो संकल्प पुरा करतील. याच कारण भगवंतांनी पुरा करणं आणि यांनी संकल्प करणं याच्या ऐवजी ते भगवंतांशी एकरूप झालेले असतात. ते भगवंतांशी एकरूप झालेले असल्यामुळं जे काही घडतं ते भगवत इच्छेने घडतं असंच खरं त्यांना वाटत असत. तरीही जर संकल्प करतील तर जी गोष्ट सांगतो. त्यांचा संकल्प कसा असतो अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक असा संकल्प असतो. स्वतः करता संकल्प नसतो. म्हणून जो कोणी परमात्म्याला जाणतो म्हणजे परमात्म्याशी तदाकार होऊन जातो. परमात्म्याशी अशा प्रकारची तदाकारता ही भक्ती. अशी जर भक्ती प्राप्त झाली तर भगवंत प्रोएक्टिव्ह आहेत की आणि काही आहेत याची तो चिंता फिकीर करत नाही. आणि अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी यांच्यासाठी भगवंत त्यांना हुरूप यावा म्हणून काही यश देत राहतो. संपूर्ण यश मिळत नाही पण काही यश मिळत राहतो. विनोबा तर असं म्हणतात की मी जे करतो त्याच्यातल्या 50% गोष्टी सफल होतात असा मला अनुभव आहे आणि 50% विफल होतात असा मला अनुभव आहे. 50% सफल झाल्यामुळं मी कधी नाउमेद होत नाही आणि 50% विफल झाल्यामुळं मला अहंकार येत नाही. भगवंत रिएक्टिव्ह जरी झाले तरी देखील अशा बेताने त्याला पुढे नेतील. सद्गुरु रिएक्टिव्ह झाले तरी देखील अशा बेताने त्याला पुढे नेतील की त्याला अहंकाराचा वारा नको लागायला. आपण हाक मारली आणि झालेच लगेच रिएक्टिव्ह दिलंच त्यांनी असं प्रत्येक वेळेला करतील असं समजू नका. अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी यांच्या बाबत जी गोष्ट घडेल तर ती त्याच्या आत्महिताकरता योग्य त्याच्या प्रवासाकरता योग्य अशी घडेल आणि ती भगवंत घडवतील आणि ज्ञानी भक्ताच्या बाबत काही घडवण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचं सूक्ष्म वर्ण साधकांनी घ्यावं. त्यांनी काही प्रयोग केलेले आहेत. उदाहरणार्थ एक फेसबुकवर 20-25 मिनिटं रोज घालवणं अशी एक सवय होती. तर ही सवय सोडण्यासाठी त्यांनी रोज बॅकग्राऊंडला असं लक्षात ठेवलं की हे मला सोडायचं आहे. रोज फेसबुकवर बसत असताना हे बरोबर नाही, हे सोडायचं. आणि हळूहळू अनिच्छा निर्माण झाली आणि फेसबुकवर बसण्याची सवय सुटली आणि त्या 20-25 मिनिटाचा उपयोग मी नामस्मरणाकरता करू लागलो असं त्यांनी एक स्वतःचा प्रयोग म्हणून सांगितलेला आहे. आणि दुसरं असं की आत्मा अलिप्त जर असेल तर मनबुद्धीकडून कर्म जीव संस्कार गोळा करतो, ते साठवले तरी कुठे जातात, आत्मा तर अलिप्त. म्हणून त्याला असं वाटलं की कॉम्प्युटरच्या मेमरीतल्या व्हायरस सारखे हे मनबुद्धीतून घडणारे जे संस्कार असतात ते जसं व्हायरस स्कॅनर लावायचा तसं रोज ध्यान केल्यामुळे हे संस्कार जातात. चांगले विचार. याच्याबाबत कुठला प्रश्न विचारलेला नसल्यामुळे मी ही फार बोलत नाही. पूजनीय स्वामीजी आपल्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार. ध्यानाविषयी काही विचारायचंय. प्रथम हे सांगते की तुमच्या कृपेने आशीर्वादाने प्रेमाने बाह्य परिवर्तन खूपच झाले. जे श्रवण केले जात आहे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न अगदी प्रेमाने होतो आहे. किती छान. बाह्य परिवर्तन खूप झालेलं आहे असं या म्हणतात. कोणी असं सांगितलं तरी मला खूप बरं वाटत. आतल्या परिवर्तनाला वेळ लागतो पण आतल्या परिवर्तनामुळेच बाह्य परिवर्तन होत. तुम्हाला जे बाह्य परिवर्तन वाटतंय ते आतल्या परिवर्तनाचा परिणाम असतो. आत परिवर्तन न होता बाह्य परिवर्तन कदापि होऊ शकत नाही. साधकाची मजल फार फार मोठी मजल त्याला मारायची असल्यामुळं तो अंत परिवर्तनाबद्दल समाधानी नसतो. त्याला असं वाटतं की अजून, कारण श्रवणाच्या वेळेला सगळंच ऐकलेलं असतं ना, असं असल्यामुळं अजून जेवढं आणि टोकाचं ऐकलंय ते कुठं मिळालंय असं वाटत असल्यामुळं जे मिळालेलं आहे तर ते विशेष काही नाहीये असं वाटत राहत. ते मिळवायचं बाकी आहे पण त्याचाच अंत परिवर्तनाचा परिणाम म्हणून बाह्य परिवर्तन आहे. जसं तुम्हाला ध्यानाला बसावं असं वाटतं म्हणून तुम्ही ध्यानाला बसता. ध्यानाला देह बसतो हे काही बाह्य परिवर्तन नाहीये, आतल्या गोष्टीचाच भाग आहे. जे श्रवण केले जाते ते आचरणात आणण्याचा प्रयत्न अगदी प्रेमाने होतो आहे पण अजूनही एक प्रकारचा गोडवा यायला हवा यावासा वाटतो. आंबा पिकताना अजून गोडवा. आणि आपण देखील कैऱ्या कधी मऊ करायला घेत नाही नाही का? संपूर्ण रंग पालटल्याखेरीज आपण काढत नाही खाण्यासाठी, पण त्याला गोडवा येणार असतो, गोडवा येत राहतो हळूहळू करून. आंबा जसा पिकतो तसा साधन देखील हळूहळू परिपक्व होत असतो, गोडवा देखील येणार असतो. त्यांनी म्हटलंय अजूनही एक प्रकारचा म्हणजे आहे त्याच्यापेक्षाही अधिक गोडवा, तो मात्र अद्वैत बोधानेच येतो. सर्वत्र परमात्मा भावनेच हा खरा गोडवा येतो, प्रेम निर्माण होतो, ते देखील होईल. आता खूप वेळ मिळतो, दीड तास ध्यान नाम ज्ञानेश्वरी कसे लोक करणारे असतात बघा. तुकाराम गाथा, गीता यांचे वाचन व परमपूजनीय स्वामीजींच्या व परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या पुस्तकांचे वाचन, शिवमहिम, श्री सूक्त, विष्णू सहस्र नाम हे सर्व आपल्या कृपेने होते आहे. ज्याला वेळ मिळतो, ज्याच्याजवळ वेळ आहे त्यांनी खरंच त्या वेळेचा सदुपयोग करावा, तसं या करत आहे. मानसिक शांतीही मिळते आहे. हे पण आता ध्यानाला विरोध करत नाहीत. किती बदल, बाह्य बदल ध्यानाविषयी. ध्यानात मी सच्चिदानंद परमात्मा हे आलंबन सुटतच नाही. ध्यानातल्या शंका किंवा अडचणी साक्षीत्वाने या आलंबनाकडे पाहता येत नाही. आपल्या कृपेने यातून मार्ग काढता येऊ दे. या आलंबनामुळे किंवा हे आलंबन संपले तर विचार येतात, साक्षीत्वाचा प्रयत्न कमी पडतो. हे सगळे जरी होत असले तरी दीड तास ध्यान करते, रात्री झोपण्याच्या आधी 15-20 मिनिटे गादीवर बसूनच ध्यान करते. ध्यानामध्ये मी सच्चिदानंद परमात्मा अशा प्रकारचं आलंबन चित्ताचा जो लय आहे त्या लयाची काही साधन आहेत. चित्ताच्या लयाकरता साक्षीत्व हे देखील साधन आहे खरं, पण चित्ताचा लय घडण्यासाठी श्रवण, नामसंकीर्तन, चरित्र श्रवण, गुणश्रवण, गुणवर्णन, रूप डोळ्यासमोर आणणं इष्ट देवतेचं, पूजा करणं, वंदन करणं अशा प्रकारची देखील लय साधनं म्हणून सांगितलेली आहेत आणि ती शास्त्रांना मान्य आहेत. चिंतन हे देखील एक लय साधन आहे. चिंतनाची अनुषंगिक साधना आपण कधी कधी इथं केलेली आहे. चिंतनाने पुढे पुढे ध्यान सदृश अशी स्थिती होऊन पूर्णपणाने ध्यानामध्ये व्यक्ती जाते. ज्याला पतंजली महामुनी सबीज संप्रज्ञात समाधी असं म्हणतात, बीज शिल्लक राहतं किंचित अहंतेच, ती अहंता शुद्ध असेल, पण श्रवण, गुणवर्णन, नामसंकीर्तन ही सगळी लय साधन आहेत. तसंच मी सच्चिदानंद परमात्मा हे देखील एक लय साधनच आहे. कित्येकांना ध्यानामध्ये निर्विचारता प्राप्त झाल्यानंतर अचानक आपण परमात्म स्वरूप आहोत असा सतत शब्द येत राहतो. हा जो सतत शब्द येत राहतो हा वाक्प्रयोग आहे, त्याच्यात सुरुवातीचा सहज येतो आणि नंतरचा आपण आणतो अशी एक गोष्ट असू शकते, आपण त्याला प्रतिसाद देऊन आणतो. किंवा दुसरं म्हणजे मन निर्विचार आणि लयाला प्राप्त झाल्यानंतर त्या चित्तामध्ये उठणारे जे सूक्ष्म परमात्म्याशी एकरूपता दर्शक अशा प्रकारची वाक्य जी आहेत अथवा शब्द जे आहेत तर ते थांबवणं हे साधकाच्या आवाक्याबाहेर राहतं. कारण त्या ठिकाणी तो मुद्दाम ते थांबवायला लागला की विचार उठायला लागतात. यांनी ते म्हटलेलंच आहे, हे आलंबन जर तोडायचा प्रयत्न केला तर चांगलं ध्यान मोडून पडतं, परत विचाराशी साक्षीत्व ही सगळी खटपट करायला लागते. या चित्ताच्या लय होण्याच्या स्थितीमध्ये एक प्रकारे आनंदही होत असतो. चित्ताचा जो लय आहे तर तो लय चित्त जेव्हा विषयाशी तदाकार होतं किंवा एकाग्र होतं तेव्हा जणू चित्त नाही अशी स्थिती प्राप्त होते, पण समोर विषय असतो. त्या विषयाशी चित्त एकाग्र होतं तेव्हा लय झाल्यासारखा भासतो. पण चित्त लय ही जी स्थिती आहे ही स्थिती विशिष्ट आहे. उदाहरणार्थ मी कुठल्या विषयाचं चिंतन करत असेल तर त्या चिंतनाशी जर खूप एकाग्र झालं तर अवांतर विचार माझ्या ठिकाणी येत नाही कोणत्याही विषयाच्या चिंतनामध्ये. पण त्याला लय समजत नाही, त्याला चित्त लय समजत नाही. याचं कारण स्थूल विषयांचं चिंतन चित्तामध्ये चालू आहे त्यामुळे चित्ताला एकाग्रता लाभलेली आहे आणि बाकीचे सर्व विचार नाहीसे झालेले आहेत. ही जी स्थिती आहे या स्थितीमध्ये मात्र श्रवणाच्या माध्यमातून अथवा ध्यानानंतर श्रवण करताना देखील जर एकाग्र श्रवण असेल तर श्रवण करता करता विचार न उठता मनामध्ये केवळ शब्द कानावर पडतात आणि त्याचा संस्कार थेट हृदयावर किंवा चेतनेवर होतो, मध्ये चित्तच राहत नाही. हा चित्तलय मात्र प्रशंसनीय आहे. नामस्मरणाच्या वेळेला देखील असं घडतं. म्हणून कोणी असं म्हणतात की नामस्मरणाच्या वेळेला संपूर्ण चित्तलय घडत नाही, शब्दाचा आधार असतोच पण तो शब्दाचा आधारच त्याला परमात्म्याकडे घेऊन जायला समर्थ राहतो. नामस्मरणामध्ये अशा प्रकारचा चित्तलय होत असताना म्हणजे चित्ताची एकाग्रता होत असताना नामाचा जो भाव आहे त्या भावाशी चित्त समरस होतं आणि चित्ताची अचित्त दशा होते. त्यावेळेला नामही नसतं आणि चित्तही नसतं. चित्ताचा तर लय झालेला असतो आणि व्यक्ती परमात्मा भावनेशी तदाकार होते. ध्यानामध्ये जेव्हा अशी स्थिती प्राप्त होते की मी सच्चिदानंद स्वरूप आहे अशा प्रकारची भावना अथवा वृत्ती निर्माण झाली, थोडा वेळ जाऊन परत तशीच वृत्ती आली, जशी एकच पाटी तुमच्या टीव्हीवर सतत यावी तशी, थोडा वेळ गेला की परत, याला योगसूत्रकारांनी प्रशांत वाहिनी असं म्हटलेलं आहे. जो विचार असतो तो विचार देखील आत्मभावाला अत्यंत पूरक परमात्मभावाशी तदाकार पावणारा असा असतो आणि असा विचार कायम राहून राहून या विचाराचा देखील अचानक लय होतो आणि या विचाराखेरीज तो परमात्मभावनेशी तदाकार होतो. म्हणून एखादी वृत्ती अशी जेव्हा सातत्याने उठते फक्त लक्षात घ्या की मनाच्या अत्यंतिक अमन स्थितीनंतर जर अशी उठणारी असली तरच एरवी तुम्ही ध्यानाला बसलात आणि सतत या विचाराचं चिंतन करत असाल तर ती प्रशांत वाहिनी नसेल. म्हणून तुम्हाला सांगितलं जातं की ध्यानाच्या वेळेला कोणत्याही विचाराकडे साक्षीत्वानी पहा. मी आत्मा असं देखील म्हणू नका, मी सच्चिदानंद असं देखील म्हणू नका, कारण तुमचं ते म्हणणं चित्ताच्या लयाच्या आड येण्याची शक्यता असते. चित्ताची एकाग्रता त्या एकाग्रतेच्या विषयाच्या ठिकाणी चित्ताचा लय आणि मग उठणारा विचार एकच एक विचार, तसं ध्यानाच्या ठिकाणी साक्षीत्व साक्षीत्वानी विचाररहितता, विचाररहिततेच्या नंतर देखील उठणाऱ्या वृत्तींकडे परत परत साक्षीत्व, असं करताना मूळ सद्गुरूंनी जो संकल्प तुमच्या ठिकाणी रुजवलेला असतो की तेच तू आहेस, त्याचं स्मरण होणं आणि ते स्मरण काही काळ टिकून राहणं असं होणं मात्र शक्य आहे. आणि असं होत असेल तर ते आनंददायी देखील असतं. त्याचा बाह्य विषयांशी अथवा जगताशी कोणताही संबंध नसतो. म्हणून या साधकांपुरतं जर बोलायचं झालं तर ही स्थिती अभिनंदनीय देखील आहे, चांगली आहे. पण त्यांना दिलेलं उत्तर तुम्ही ऐकू नका. तुमच्याकरता विचाराकडे साक्षीत्व हाच मार्ग आहे. साक्षीत्व, वृत्तीलय आणि वृत्तीलय उत्तम साधल्यानंतर जर असं होत असेल तर ते होणारही आहे आणि जाणारही आहे. स्वरूपानंद एका ठिकाणी म्हणतात की आत्मा द्रष्टा दृश्य गगन याविण काही नुरावे भान, त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे, त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन. तिथं सोहम भाव निर्माण झाला आणि मन लीन झालं, चालेल, होतच तस. त्यामुळं ही जी मी सच्चिदानंद परमात्मा ही मनोलयानंतर सहज गत्या उठणारी अशी जर स्थिती असेल तर ती त्रासदायकही होत नाही आणि ती मोडायचा जर प्रयत्न केला तर परत पहिल्यापासून विचाराच्या आवर्तापासून साधक सापडतो आणि विचाराकडे साक्षीत्व राखत ध्यान करण्याचे कष्ट त्याला करावे लागतात आणि परत चित्तलय होऊन हेच आलंबन त्याच्या पदरी पडत. याच्यावर उपाय काय? एक तर हे जे आलंबन आहे हे आलंबन क्षीण होत होत सहज गत्या गुरुकृपेने ते संपूर्णपणाने नाहीस होऊन या शब्दाचा जो अर्थ आहे मी परमात्मा, त्याच्यातला मी हा परमात्म्याच्या ठिकाणी लीन होणं ही गोष्ट घडते तेव्हा हे आलंबन आपोआप सुटतं. मी मगाशी याला सबीज समाधी अशा करता म्हटलो की मी सच्चिदानंद परमात्मा म्हणजे तिथं मी आहे आणि सच्चिदानंद परमात्मा आहे. सबीज समाधीमध्ये संप्रज्ञात समाधीमध्ये सवितर्क सविचार सानंद आणि सास्मित मीची जाणीव कधीही जात नाही आणि जेव्हा त्या मीच्या जाणीवेचाही लोप होतो आणि केवळ परमात्मा उरतो त्याला निर्बीज समाधी असं म्हणतात किंवा निर्विकल्प समाधी असं म्हणतात किंवा असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात. ही खूप पुढची स्थिती असल्यामुळं म्हणून हे आलंबन संपलं तुटलं की परत विचाराकडे साक्षीत्व. माझं असंही म्हणणं आहे की या आलंबनाचा देखील साक्षीत्वानी त्याग करण्याचा प्रयत्न करावा. जर या आलंबनाचाही साक्षीत्वानी त्याग करता आला तर परत निर्विचारता होते. मात्र मी परमात्मा, मी परमात्म स्वरूप अशा प्रकारचा संकल्प जागा झालेला असल्यामुळं या शब्दांखेरीज देखील परमात्म्याचा प्रत्यय यायला त्या ठिकाणी हरकत नाही. आता मी ध्यानाची जागा बदलली, जिन्याखाली खोली रिकामी झाली आहे तिथं ध्यानाला बसू लागले. कोणी म्हणाले जिन्याखालच्या खोलीत बसले की जिन्याचे म्हणजे घराचे ओझे डोक्यावर येते व ध्यान चांगले लागत नाही, हे बरोबर आहे का? खालच्या मजल्यावर बसलं तर सगळ्या मजल्यांचं ओझे डोक्यावर येते. तुलनेनी या इमारतीपुरतं बोलायचं झालं तर नवीन सुचित्रा आणि मृदुला पाटील यांना कशाचं ओझं नाही त्या वरच्या सिलिंग सोडून, आणि आता आपल्यावर सगळ्या इमारतीचं ओझं यायचं डोक्यावर, इतका असा विचार कधी करू नये. कोणाला काही माहीत नसतं आणि ते परमार्थाबद्दल उपदेश करत राहतात. त्यामुळे जिन्याखाली तुमच्या आशीर्वादाने ध्यानाला बसू ना, निर्धास्तपणे बसा असं मी म्हणेन. अजूनही आहेत प्रश्न बघू. सतत ध्यानाच्या आधी आणि नंतर एकच विचार असतो, देह मन बुद्धीचा विसर पडून अमन अवस्था कशी व कधी प्राप्त होईल. या जन्माचा अंत व्हायच्या आधी स्वामी माझ्याकडून सर्वतोपरी उत्तम प्रयत्न होवत व ती अमूल्य उन्मन अवस्था तुमच्या साक्षीने प्राप्त व्हावी, या जन्माचे सार्थक सद्गुरु कृपेने व्हावे असं निवेदन आहे. आणि मग अजून एक प्रश्न विचारलेला आहे. मात्र मी बोलताना जे म्हटलं तर नवीन आणि सुचित्रा किंवा मृदुला यांना खरंच फार ओझं घ्यायचं काहीच कारण नाहीये, त्यामुळे त्यांचं ध्यान मात्र खरंच त्यांना सोपं आहे एवढं मी निश्चित सांगतो. पण आपल्याला अवघड आहे असं डोक्यात धरू नका, एवढंच मला म्हणायचं. त्यांना सोपं जाऊ. हरिओम. एक अर्धा मिनिट आपण ध्यानात बसू. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.